स्वप्नेची या झाल्या पोखर जेवोची तरी त्यांची जिल्हा बदल नव्हे, त्यांचे बलिदान याचे नव्हे, अहंकार बळ व्हावे म्हणून टीका
ब्रह्मानुमानी असल्यामुळं
अशा प्रकारे श्रवण मनन आणि स्मृती सिंहासन या स्मृती सिंहासनामध्ये आत्मवृत्तीचा त्याग साक्षीत्वानी आणि आत्मवृत्तीशी सामरस्य आणि पुढं समाधी वृत्तीच्या योगाने परमात्म्याशी एकरूपता किंवा तल्लीनता हे सर्व निधी सिंहासनामध्ये अशा प्रकारे श्रवण मनन निधी ध्यास ही प्रत्यक्ष साधनं सांगितलेली आहेत आणि त्याच्या बरोबरीने तत्व पदार्थ शोधन किंवा तत्व पदार्थ चिंतन अशी एक साधना सांगितलेली आहे. ते परमात्म तत्व काय आहे, ते कोणत्या गुणांनी युक्त आहे, तसंच त्व म्हणजे या ठिकाणी तू जीव हा जीव कोणत्या गुणांनी युक्त आहे, परमात्म्याच्या ठिकाणी असणारं व्यापकत्व आणि जीवाच्या ठिकाणी असणार अल्पत्व सोडून आनंदाच्या अंगाने परमात्मा आणि जीव एकच आहे. परमात्मा सर्व जगताच्या घडामोडी करतो, तर जीवाला जगताची कोणतीही घडामोड करता येत नाही अशा प्रकारचा भेद बाजूला काढून जीव आणि परमात्मा शांतीच्या समाधानाच्या सुखाच्या आनंदाच्या अंगाने एकरूप होऊ शकतात अशा रीतीने अनुकूल गोष्टी एकत्र करून भाग त्याग लक्षण आहे. आपण परमात्मा स्वरूपात आहोत असं आहार विशेष चिंतन याला तत्व पदार्थ चिंतन असं म्हणतात. एवढं केल्यानंतर त्यानंतर पदम परिमार्गी द्रव्यम या पदाला सर्व प्रकाराने शोधण्याचा संकल्प करा. या ज्या ब्रह्माच्या जिज्ञासे करता म्हणून आणि ब्रह्म प्राप्ती करता म्हणून सांगितलेल्या अंतरंग अप्रत्यक्ष साधनाने अंतरंग प्रत्यक्ष साधना यांनी धर्मभाव योग्य अवस्थेच्या ठिकाणी निर्माण होते. पण ही धर्मभाव योग्यता कशा पद्धतीने होते त्याच्यासाठी या संदर्भातही गरज आहे असं या शब्दामध्ये सांगितलं. आणि त्या धर्म पुरुषाला शरण जाण्याची देखील गरज आहे अशी गोष्ट या श्लोकामध्ये सांगितली. आणि त्या परमपुरुषाचं किंवा परमस्थानाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर परत फिरणं नाही, परत पुनरुत्ती जनन पुनरुत्ती मरण अशा प्रकारे जन्म मरणाचे धैर्य नाही असं या श्लोकामध्ये सांगितलं. या तीन गोष्टी या श्लोकाचं वैशिष्ट्य आहे. बाकी साधना म्हणून अधिक ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकाच्या अधिक साधनेचं सूत्र वाच्य केलं आणि ते तथा या शब्दाच्या अनुरोधाने आपण देखील पाहिलं. ते जे परमपद आहे मुळात त्या पदाला पद असं म्हणतात. पद हा विशिष्ट शास्त्रीय शब्द आहे. परमात्म्याला पद असं म्हणतात आणि जीवाला पिंड असं म्हणतात. आणि पद आणि पिंड यांची एकरूपता शास्त्रांना अपेक्षित आहे. म्हणून पद या शब्दाने जो निश्चय अभिकारी सच्चिदानंद जन्म मरण रही असा परमात्मा सूचित होतो, हा जो परमात्मा आहे या परमात्म्याला शोधण्याचा जो संकल्प आहे तो संकल्प प्रत्यक्ष असो किंवा प्रत्यक्ष असो सामना करत असताना करायलाच लागतो. परमात्मा प्राप्तीच्या संदर्भात परमात्मा हे अतिशय महत्व आहे. मी परमात्म्याला प्राप्त करेन हा संकल्प आहे. तसं परमात्म्याला मी प्राप्त करत असताना मी परमात्मा करून आहे अधिक महत्व आहे. आणि नंतर आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे किंवा जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करण्याला संकल्प या शब्दाने ओळखलं जात. तशा प्रकारे संकल्प करावा, हा संकल्प साधना करत असताना आणि ज्या प्रमाणामध्ये मनाचं प्रमाण झालेलं असेल आणि प्रमाण मनातून निर्माण झालेला हा फार परिणाम करायला होतो. आपण भूमी खोडून वर यावं हा बीजाचा संकल्प, खरंच जमिनीला छेदून दुसरी एक कवळा होऊन आकाशाला जाऊन भिडावं हा जो संकल्प आहे त्या संकल्पाच्या माग आपण पादातून पाणी घ्यावं, रस प्राशन करावं हा जो मुळाचा संकल्प आहे तो कारणीभूत होतो. आणि असं म्हणतात किंवा दिसत की जर त्या मुळाच्या मध्ये खरंच आले तर खरं देखील पोहण्याचं सामर्थ्य या संकल्पामुळं त्या मुलांना प्राप्त होतो. जी जिजी दिशा आहे तो जिजी दिशा देखील संकल्प समजला जातो. संकल्प याचा अजून एक अर्थ असा आहे की ज्या मूळ संकल्पामुळे परमात्म्यापासून आपण वेगळे झालो तो संकल्प म्हणजे मी जी हो पण तो अर्धा अभिप्रेत नाही. इथं उन्नती करता प्रयत्न, इथं जीवाचं उन्नयन होण्याकरता खटपट हा संकल्प या शब्दाचा अर्थ आहे. आणि अशा प्रकारचा संकल्प करणं हे केवळ विचारावर अवलंबून नाही, अशा प्रकारचा संकल्प करणं हे केवळ इच्छेवर अवलंबून नाही. त्यामुळे इच्छेची मागणी मंडळी असे म्हणतात तशा प्रकारे चांगल्या इच्छेने प्रेरित होतात पण वेळ प्रसंगी त्यांना आपल्या चांगल्या इच्छा अंमलबजावणी करताना मात्र अंमलबजावणी करता येत नाही. आपण परमात्मा स्वरूप आहोत हा संकल्प विषयांवर आया जातो. आपण देह आहोत या देहबुद्धीमुळे आपण परमात्मा आहोत हा संकल्प वाया जातो. अशा प्रकारचे जे संकल्प आहेत हे संकल्प शिव संकल्प केवळ आणि केवळ असं हे जे क्षीण संकल्प आहे ते क्षीण संकल्प अशा प्रकार क्षीण राहतात की ते चेतनेतून आलेले नसतात, ते जर अस्तित्वातून आले ते आपला मूळ उद्गम जिथं आहे तिथून आले तर मात्र ते संकल्प फार मोठी शक्ती धारण करतात. म्हणून साधनेचा संकल्प देखील साधना करता करता वाढत तीव्र पूर्वीच्या काळी शापाने किंवा आशीर्वादाने देखील फार मोठा फरक पडत असते असं पौराणिक कथांना आपण वाचतो. जर संकल्प प्रबळ झालेली व्यक्ती एखाद्या व्यक्तीचं भलं इच्छे तर त्याचा संकल्प हा पाहण्यासारखा काम करतो. आणि जर एखाद्याच्या बाबत त्यांनी सांगितलं की शाप अनुग्रह सामर्थ्य हे केवळ संकल्पाचं सामर्थ्य आहे, जर संकल्प केला तर त्या संकल्पाने समोर असलेली व्यक्ती जी क्षीण संकल्पाची आहे त्याचा प्रचंड परिणाम होतो. इतका परिणाम होतो की प्रत्यक्ष शस्त्र करणार नाही एवढा परिणाम होईल. जसं 5 वर्षामध्ये 7 दिवसांमध्ये तू मरशील असं जर सांगितलं तर आपण जवळपास मरायला शकतो की काय अशी त्या व्यक्तीची स्थिती या शापामुळे होते. दशरथ राजाला मिळालेला शाभासा अतिशय अपूर्ण आलेली गोष्ट होती. त्या वैराग्यशील आणि पुण्यशील अशा ब्राह्मणांनी वृद्ध अशा ब्राह्मणांनी दिलेला जो शाप होता तो खरं म्हणजे तशी परिस्थिती निर्माण करायला दशरथाला देखील भाग पाडत असं जसं दिसतं तसं स्वतःची उन्नती देखील संकल्पाने साधता येऊ शकते. आपल्या स्वतःबद्दल फार मोठा फरक संकल्पाने करता येणं शक्य आहे. आणि भगवंत मी त्या परमपदाला शोधीनच शोधीन अशा प्रकारचा संकल्प करावा असं सांगतात. एवढी साधना केल्यानंतर देखील संकल्प करत राहावं संकल्पाने घडव तथा पदम तत् परिमानी द्रव्य त्या पदाला सर्व प्रकारांना आपण शोधावं. यस्मिन गता न निवर्तंती भूया त्या धर्मपदाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जन्म होत नाही याच कारण जन्म होण्यासाठी म्हणून दोन गोष्टींची गरज असते. एक अबोधात्मक चेतनची गरज असते आणि दुसरं म्हणजे त्या अबोधात्मक चेतनेला मिळणाऱ्या एका शरीराची गरज असते. जन्म होतो हे फार मोठं गुणधारी जन्म जेव्हा होतो तेव्हा आपण सेवन केलेलं जे अन्न असतं त्या अन्नामध्ये खरं जीवनपूर्त सेवन केलेलं असतं. जिवंत दोष त्याचा सर्व शरीराचा उपयोग होतो. त्याच्यातून रक्त मांस मज्जा स्नायू मेंदूच्या ठिकाणी विशिष्ट शक्ती फोर्स तेज अशा प्रकारे तर त्याच्यापासूनच वीर्य देखील तयार होत. हे शरीर आपण जेवढे आणि ज्याप्रमाणे आपण जिवंत आहोत तशी आपल्या शरीरातील पेशी आणि पेशी देखील जिवंत आहे. प्रत्येक पेशीला स्वतःची जाणीव आहे आणि त्या जाणीवेभोवती एक स्वतःचं शरीर त्या पेशीला लाभलेलं आहे. आणि जीवाचा प्रवास वनस्पतीतून मनुष्य मात्राकडे मनुष्य मात्राकडून मनुष्य मात्राच्या पेशीकडे तिथून विसर्जित अंतर झाला तर परत खत या स्वरूपामध्ये मातीत मिळून जातो परत जन्माला येतो. अशा प्रकारे जीवाचा प्रवास चालू असतो. अनेक अंगाने जीव अनेक चक्राकार गतीने असा फिरत असतो. त्याला त्याचा नाश प्रत्येक वेळेला त्या जीवाला सांभाळायला हवं असं एक कवच किंवा शरीर त्या त्या वेळेला मिळतं. जर तो वृक्ष असेल तर वृक्षाच्या ठिकाणी बी त्या बीच्या आत असणारी जी विशिष्ट शक्ती ज्या शक्तीमुळे संपूर्ण बीज वृक्ष निर्माण होतो ती शक्ती आणि त्या शक्तीला धारण करणारे कवच इतपासून तर सर्व प्राण्यांच्या शरीरातल्या पेशी असं त्याचं विशिष्ट स्वरूप आहे. ही जी जीवाची हलका होते ही हलका अबोधात्मक समजलेली आहे. म्हणून जर एखाद्या व्यक्तीला आपण जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटलो अशा प्रकारचा विषयात्मक भाव असेल तर तो परत असा अबोधात्मक कवच धारण करायला येतच नाही. त्यांनी मेहनत सोडल्यानंतर जसं मनुष्य शरीराची माती आणि मातीतून परत एखादं शरीर एखादा वृक्ष तशा प्रकारे त्याच्या वासनेतून काही निर्माणच होत नाही म्हणून तो परत येत नाही त्याला परत जन्मच येत नाही असं शास्त्र सांगतात. तसा हा पदम तत् परिमार्गी सव्यम यस्मिन गता न निवर्तंती भूया परत भूया हा म्हणजे परत फिरून तो जन्मालाही येत नाही. त्याच आदि पुरुषाला आपण शरण का संकल्प करावा मी त्याला प्राप्त करेन आणि संकल्प करावा मी त्याला शरण जाईल. केवळ माझ्या संकल्पाने तो प्राप्त होणार नाही, पण संकल्पनेची शरणागतीने तो प्राप्त होणार नाही. तो शरणागतीनेही प्राप्त होईल आणि तो संकल्पानेही प्राप्त होईल. संकल्प असेल आणि शरणागती नसेल तर अहंकार नाही, आणि अहंकार हा वस्तुत देवभूमीशी संबंधित असल्यावर अहंकारी व्यक्ती मुक्त होण्याची कोणतीही शक्यता नाही. असं असल्यावर तो शरण तमेव आद्यम पुरुषम प्रपद्ये, मी त्या आद्य पुरुषाला शरण आहे असाही भाव करतो. त्याला मी प्राप्त करीन असा संकल्प करतो, त्याला मी शरण जातो, त्याला मी शरण जातो आणि त्याला प्राप्त करण्याचा संकल्प करतो असं भगवंतांचं वचन आहे. ज्याचा प्रवृत्ती प्रसूरता पुराण संसार प्रवृत्ती ज्याच्यापासून पुरातन काळापासून मोठी प्रसर केली आहे अशा. हा श्लोक जर पाहिला तर व्यापक विश्वचक्राचं वर्णन करणारा श्लोक आहे अशा प्रकारे भास होतो. भास अशा करता मी सांगतो आहे की हा अध्याय वाचताना अनेक वेळेला आपल्या देहाचा संसार वृक्ष सोडून आपण काहीतरी अफाट संसार वृक्षाची कल्पना करत असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र एकाच पद्धतीने हा संसार वृक्ष म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपणच आहोत असं वर्णन पहिल्यापासून केलेलं आहे. आणि मूर्ख मुलं म्हणजे या ठिकाण आधारित शास्त्र म्हणजे सर्व इंद्रिय असा हा अश्वत्थ वृक्ष जो नाश होणं फार कठीण, याच कारण या वृक्षाच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानामुळं तो परत परत जन्माला येतो. परत जन्माला येणं तुमच्यातली पेशी अविनाशी राहणं ही गोष्ट तुम्ही कायम करत राहता. आत्मा होईल पुत्र नामाशी असो परिषदाचं वचन आहे. पुत्राच्या अंगाने तुम्हीच जन्म घेत असं तुम्हाला माहीत नसतं, तुम्ही तुमच्या देहालाही असं म्हणत असता, पण तुमचा वंश विस्तार जेव्हा होतो त्या वंश विस्ताराच्या अंगाने तुम्हीच तिथं असतात. अशा प्रकारे हा संसार वृक्ष म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून जसं एका वृक्षाची लक्षावधी बीज आणि त्या लक्षावधी बीज जर फलप्रद झाली तर एका वृक्षापासून घनदा आरोग्य होणं अशक्य नाही. तसा हा संसार वृक्ष एकाच पर्व वृक्षापासून सरळ नाही आणि तो पर्व पुरुष नंतर आकाशायला आणि तो मूर्ख मूल आहे अधिष्ठाता असे त्याचं स्वरूप आहे. असं असल्यामुळे या जन्माचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाच्या अंगाने केलेलं आहे. मग इतर त्यांची वाढील आहे जे मीपणे मिळण्यात आहार आहे ते रूप पाहिजे आपले आपणची इदम या शब्दांनी जर त्याग केला आपण म्हणतो कधी त्याग केला तो विचार तेरावर अध्याय म्हणून ज्ञानकांड आहे. या ज्ञानकांडाच्या प्रारंभी भगवंतांनी पहिला श्लोक जेव्हा उच्चारला इदम शरीरम कौंतेय छेदम या क्षेत्राचा त्याग करून क्षेत्रज्ञाचा स्वीकार कसा करायचा हे त्या ठिकाणी सांगितलं की ती इदंता खरं म्हणजे मी देह अशा प्रकारचा अवरोध असताना या देहाला भगवंत इदम म्हणाले. भगवंतांनी या देहाला त्रयस्थ संबोधलं इदम शरीरम हे शरीर असं म्हणून त्याचा त्याग करायला सांगितला. मग इदम तेजी वाढील जे मी पण देण्यात आहार देईल नावाचा कोणताही पदार्थ नसताना ज्याचा इंधन त्यांनी त्याग केला ते अधिक खोखावलेलं होत. मी पहिले गेलं समज म्हणतात ना, जर प्रकृती आणि पुरुष म्हटलं तर एक प्रकृती एक काय एक मुख्य परमेश्वर, दुसरी प्रकृती जगत आता, तिसरा मी त्यांचा स्वरूप आलेला म्हणजे खरं म्हणजे मी या पदार्थाला अस्तित्व नसताना त्या मी खेरीनं हा संसार वृक्ष फार मोठा पसरला. मी म्हणून पसरला पण मीला अस्तित्व नसताना खरं म्हणजे नसलेल्या आमचे हा जो संसार वृक्ष फार मोठा पसरला ते रूप पाहिजे आपले आपणची ते कसं म्हणलं हे आपणच आपल्याला देखील तपासून पाहिलं पाहिजे. तरी दर्पणाचे मी आधारे एकची करून दुसरे मुख पाहती गभारे त्यांचे नको हो. पण हे पाहणं कसं असलं पाहिजे म्हणजे का नसलं पाहिजे म्हणजे का जसं दर्पणाचे मी आधारे आशाचा आधार घेऊन एकची करून दुसरे वस्तुत एकच मुख असताना आशामध्ये अजूनही मुख आहे अशी कल्पना करून तरी दर्पणाचे मी आधारे एकची करून दुसरे मुख पाहती गभारे आणि मग काय करतो मग भांग पाडतो. त्या प्रतिबिंबाचा भांग पाडला की समजतो बिंबाचाही भांग पडला बरोबर. त्या प्रतिबिंबाला शृंगारलं की बिंब शृंगारलं जात त्याला माहितीये की वस्तुत एकच आहे पण दुसरं करून त्या आरशामध्ये जसं पाहिलं जातं तसं मात्र या ठिकाणी पाहता येणार नाही. दर्पणाचे मी आधारे एकची करून दुसरे मुख पाहती गभारे त्यांचे नको हो. गभारे म्हणजे ब्राह्मण अशा पाहण्याला ब्राह्मण म्हणतात. माझा एक मित्र आहे तो कुठेही गेला तरी एकदा उतरला की कोणाचा तरी स्कूटरचा आरशात जरा सगळं करतो पण हा गावघर कसा कारण आताच्या ज्या सगळ्या एकूण चालीरीती आहेत त्याच्यामुळे तर हे बसणार आहे पण परमार्थाच्या निर्माणाला आलेल्या लोकांच्या दृष्टीने ते गावघर असले पाहिजे तसं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला शिकवलं. म्हणजे आपण तसे नसले पाहिजे कधी कधी हा परमार्थ आधुनिक जगात वापरायला अवघड आहे काय असं वाटावं. कारण स्वामीने आपल्या ध्यान मंदिरात मोठे मोठे आरसे बसतो त्याने या मुली बाळी येतात स्कूटर मधून आणि कसेही घेत असतात तर आल्या आल्या आरशात पाहो आणि जरा निर्णयक होऊन ध्यान मंदिरात यावं कारण काय त्याच्या विशिष्ट वेळेला आणि विशिष्ट कारणाकरता म्हणाले आणि ज्ञानेश्वर महाराज विशिष्ट वेळेला आणि विशिष्ट कारणाकरता म्हणाले. दर्पणाचे मी आधारे एकची करून दुसरे मुख पाहती गभारे कैसे नको हो. मग कसं पाहू ते पाहणे ऐसे असे मीरा जैसे न बोलविया चिखल काढलेला नसताना माती काढलेली नसताना बोलविया असंही शब्द आहे काही ठिकाणी बोलविया असं एक आहे. विहीर उकळलेली नसताना आपली या उगमी झरा भरवली ठाके तुम्ही उकळलं म्हणून तिथं झरा भरला आणि तुम्हाला विहीर आहे असं समजलं पण न उकरलेल्या ठिकाणी देखील झरा जसा आपल्या ठिकाणी परिपूर्ण असतो. असं आपलं परिपूर्ण आपल्या आंतरिया नागरी आंतरिया अंभ निजबिंबी प्रतिबिंब निहते पाण्यामधलं प्रतिबिंब पाणी आटल्यानंतर जसं निजन विवाह में भी घूम जाता हूं। कभी कभी उसे झाड़ होकर इत्यादि दिसत होते, किनारा दिसत होता, तो किनारा पाणी होतं आणि पाण्यात पडलेलं प्रतिबिंब होतं म्हणून दिसत होता। पाणी आटवून गेल्यानंतर जसं प्रतिबिंब निज विवाहमध्ये लीन होऊन जात, नदी नभ घटा हवी, घटानंतर जे नभ आहे ते घटाच्या आकारामुळं घटासारखं दिसतं, त्याला घटाकाश असं म्हणतात। घटाच्या अंतर्गत असणारा आकाश, घटाच्या अंतर्गत असणारा आकाश आणि घटाच्या बाहेर असणारा आकाश हे एकच, आकाशाला कोणताही आकार नाही। पण त्या मंदिराचं जे आकाश आहे ते त्या मंदिराच्या चार भिंतींच्या आणि छताच्या आणि जमिनीच्या योगाने बंदिस्त झालं, म्हणून इथला आकाश आपल्याला अशा प्रकारे दिसत, म्हणून घटाकाश मठाकाश असं म्हणण्याची प्रथा आहे। पण त्या ठिकाणी घटच नव्हे, त्या ठिकाणी घटाकाश, घटाकाश जर का बाहेरच्या आकाशामध्ये घटाकाश या नावाचा स्वतंत्र पदार्थ नसल्यामुळं एकच आकाश जसं असावं, घटाकाश लीन होऊन जावं, नाना इंधनांश सरलेल्या वर्धी परते जेवी आपडलेल्या लाकूड जाळून जसं वर्णी मग स्वतःला जाळून संपून जातो, जैसे काष्ट जाळून या स्वये जळे, जैसे वह्नी काष्ट जाळून या स्वये जळे, मग वह्नी या नावाचा पदार्थ कसा संपून जातो, तो स्वरूपात लीन होऊन जातो। तैसे आपले आपण धनंजया ज्ञान देण्याचे का तसे आपण आपल्याला हे ज्ञान आहे, हे ज्ञान होण्यासाठी हे जर निहाळायचं असेल तर मन हा अडथळा असतो, हे निहाळण्यासाठी इंद्रिय हा अडथळा असतो, बुद्धी अडथळा असतो, एवढंच नव्हे तर मन असताना आपण आपल्याला पाहता येत नाही। मनाच्या अत्यंत अनुपस्थितीमध्ये मन नाही हे समजणारा शिकत राहतो, मन नाही हे समजणारा जो आहे तो शिल्लक राहिल्यानंतर कितीतरी वेळ मन नाही आणि आपण आहोत या भावनेमध्ये राहतो, आणि मग नंतर मन नाही ही वस्तुस्थिती विसरून जाऊन समोरचं दृश्य नाही जाऊन द्रष्टा आहे तो द्रष्टा देखील किंवा साक्षी देखील आपली साक्षीची भूमिका विसरतो, साक्षी देखील करून पडतो, अशा वेळेला जो उर्वरित राहतो तो आपणच आपल्याला जाणतो। नाना इंधनांश सरलेया वन्नी परते जेवी आपण पया तैसे आपे आप धनंजया निहाळणे ते का तसं आपोआप सहज आपणच आपल्याला निहाळणं असे याचं स्वरूप आहे। समर्थ म्हणतात ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपण आधी आपण ज्ञानावर ज्ञान, ते आपण आपल्याला पाहणं कसं याची प्रक्रिया ज्ञानेश्वर महाराज सांगतात। जिव्हे आपली चवी चाखणे अनेक प्रकारच्या कृती जाणार असते, आपण तिथं पुरवठो इत्यादी सर्व प्रकारच्या कृतीची जाणार असते, त्या पदार्थाला चव आहे का चिन्हेला चव आहे असं जर म्हटलं तर चिन्हेला चव घेण्याची शक्ती असल्यामुळं, म्हणजे चिन्हेला चव असल्यामुळं पदार्थाला चव कामी झालेल्या व्यक्तीला त्याच्या जिभेची चव नाहीशी झाल्यावर, जिभेची चव घेण्याची शक्ती नाहीशी झाल्यावर
पदार्थाची चवी त्याला काय म्हणतात अन्न माती करता म्हणून जिभेच्या ठिकाणी चव घेण्याची शक्ती ही चवीच्या रूपाने असून भरलेली आहे. पण अशी कल्पना करा की अशी शक्ती असताना जिभेवर कोणता पदार्थ नाही. जीभ बाहेरच्या कोणत्याही पदार्थाची चव घेत नाही. अशा वेळेला जीभ जशी आपल्या आपलीच चव घेऊन राहते, आपल्या चवीमध्ये परिपूर्ण असते. चक्षुनिज भुवन देखणे, तसं जिभेने आपल्या स्वतःची चव चाखावी, म्हणजे बाहेरची कोणतीही चव न चाखता आपल्या स्वतःच्या समाधानात राहावं. तसं डोळ्यांनी दृश्य विश्व न पाहता आपल्या ठिकाणी सुखाने राहावं. अजून कळे, कारण थोडे दिवस झाले की असा कंटाळा आलाय की आता कुठेतरी पाहायला बाहेर गेल्याशिवाय तग्मग होते, अन्न कोण लागेल असं होतं. असं होतं की घरात आता आपला श्वास गुदमरून आपण जाणार की काय, कुठेतरी आम्हाला नेलं नाही वर्षात, असं लोक म्हणायला सुरुवात करतात. अगदी आता कंठाशी आले, कधी एकदा बाहेर जाऊ असं होतंय आणि पाहू असं होतंय. हे जे पाहणं आहे बाहेर, डोळ्याला अशी कोणतीही सवड न देता डोळ्याची पाहण्याची शक्ती शाबून असताना आणि आपल्या ठिकाणी परिपूर्ण असताना डोळ्यांनी काही पाहायचं नाही, डोळ्यांनी काही पाहायचं नाही अशा वेळी देखील डोळ्याची शक्ती जशी डोळ्याच्या ठिकाणी पूर्णत्वाने वास करून असते. चक्षु निज भूमीवर देखणे ही कल्पना फारशी स्पष्ट होऊ शकत नाही. जिव्हे आपली कमी चाखणे ही कल्पना फारशी स्पष्ट होऊ शकत नाही. कैसे आहे निरीक्षण ज्यांनी इंद्रिय संयमन केला त्याला फक्त या कल्पना स्पष्ट होतात, इतरांना या कल्पना स्पष्ट होत नाही. जिव्हे इतके पदार्थ खायची सवय लागलेली आहे की जर जिभेवर थोडं नियंत्रणाची गोष्ट निघाली तर आम्ही ते करणार नाही असं म्हटलं शक्य आहे. जिभेने आपल्या स्वतःची चव चाखणं याचा निर्णय असतो. चक्षु निज उघड देखणे म्हणजे बाहेर पाहायला न जाणं याचा निर्धार असतो. तसं आहे दया ऐसे निरीक्षणे आपले पैशाची निर्धार असतो. सर्व थांबलेला असताना, सर्व नाहीचं झालेला असताना आपला आपण आत्मा प्रवेश होतो. पण हे जितक्या पटकन बोलून समजलं ते होण्यासाठी मात्र बाहेर मला 24 वर्ष लागतात. आता काल मी इथपर्यंत आलेलो होतो, आता आज काय बोलत आहे सांगा, त्यांनी काही होणार नाही. तुम्हाला अशा घरी काही प्राप्त होणार नाही. पालिका गणिता तर्क मग आता आज ध्यान केवळ करलं नाही, उद्या ध्यान केवळ करलं, मग दोन दिवसांनी मात्र फारच चांगलं जमलं, आता पुन्हा काय पुन्हा परत जमणार नाही असं होणार आहे. आता तुझं बराच काय काढणार, आपण बराच काय काढण्या तरी पर्याय नाही तुम्हाला. त्यामुळं अशा रीतीने धैर्य राखून आहे तया निरीक्षणे आपले पैल का प्रभेदी प्रभा मिळे गगन गगनावरी डोळे नाना पाणी भरले खोळे पाणी असे आपणची आपण आपण याचे पाहिजे जे अद्वैते ते ऐसे होईल निरुते कोणी तत्व असे असतो. वे समझे
सुरुवाती तुम्ही शांतता नसल्यामुळं सगळ्यांना काहीतरी डिस्टर्बन्स वाटत होता आणि तेव्हा खूप चिंता निर्माण झाली आणि मूळ विषयामध्ये आपण प्रवेश केला तेव्हा त्यांच्यासाठी आणि आता हे प्रवचन परत कधी
बारा पुढच्या बुधवार
आहे पुढच्या बुधवारी प्रवचनाची कमतरता जाणवायला लागली हे दोन दिवस असल्यावर विषय महिनाभर लढत राहतो आणि मग महिनाभरात परत विषयामध्ये आपण जातो आता तरी आपल्याला सगळ्यांना शेड्यूलमुळे आपल्याला येणार नाही पण हे चक्षुंच्या उघड देखण्याची हे आपली सगळी दाखणे तैसे आहे निरीक्षणे हे जसं कठीण वैराग्यवर्गाला हे जसं शक्य तसं केची धीरा हा प्रत्येक आत्मा मनुष्य कोणी एखादा धैर्यवान पुरुष अमृत चक्षु उभे मिळतो आणि अमृतत्व इच्छा अमृतत्वाची इच्छा घडतो असं फार फार क्वचित काहीतरी असतो बुद्धीच्या अंगाने जाणून घेणार पुष्कळ असतात आणि बुद्धीच्या अंगाने जितपत जाणलं त्याच्यावर चर्चा करणार आणि त्यांचे अंधे काय अंधम प्रविशक्ती काय कठोपनिषद असं म्हणतात की ते विद्येची उपासना करतात जे अविद्येची उपासना करतात ते अंधकारात शिरतात आणि विद्येची उपासना करतात म्हणजे असं तंत्रज्ञानाने ऐकून किंवा बुद्धीने थोडं बहुत समजून केवळ चर्चा करतात अजून मोठा संस्कार शिकतात आपल्याला ते होऊ द्यायचं नाही असं असल्यावर साधना तर साधना करणाऱ्याला हे समजेल त्यासाठी आपल्याला आपलं जीवन घडवायचं आहे